Book 2 58
58
Части тела
Шарираце авайов
Шарираце авайов
Я рисую мужчину
Ми माणसाचे चित्र रेखाटत आहे.
मी माणसाचे चित्र रेखाटत आहे.
Сначала голову.
सर्वात प्रथम डोके.
सर्वात प्रथम डोके.
Мужчина носит шляпу.
माणसाने टोपी घातलेली आहे.
माणसाने टोपी घातलेली आहे.
Волос не видно.
Куни кес паху шакат нахи.
Куни кес паху шакат нахи.
Ушей тоже не видно.
Куни кан пан паху шакат нахи.
Куни кан пан паху шакат нахи.
Спину тоже не видно.
Куни пат пан паху шакат нахи.
कोणी पाठ पण पाहू शकत नाही.
Я рисую глаза и рот.
मी डोळे आणि तोंड रेखाटत आहे.
मी डोळे आणि तोंड रेखाटत आहे.
Мужчина танцует и смеётся.
माणूस नाचत आणि हसत आहे.
माणूस नाचत आणि हसत आहे.
У мужчины длинный нос.
Маньсаце нак ламб ахе.
Маньсаце нак ламб ахе.
В руках он несет тросточку.
Тяча хатат эк чхади ахе.
Тяча хатат эк чхади ахе.
Вокруг шеи он носит еще и шарф.
त्याच्या गळ्यात एक स्कार्फ आहे.
त्याच्या गळ्यात एक स्कार्फ आहे.
Сейчас зима и холодно.
हिवाळा आहे आणि खूप थंडी आहे.
हिवाळा आणि खूप थंडी आहे.
Руки сильные.
बाहू मजबूत आहेत.
बाहू मजबूत आहेत.
Ноги тоже сильные.
Пай пан мазбут ахет.
Пай пан мазбут ахет.
Мужчина сделан из снега.
Манус барфаца келела ахе.
Манус барфаца келела ахе.
На нем нет ни брюк, ни пальто.
त्याने पॅन्ट घातलेली नाही आणि कोट पण घातलेला नाही.
त्याने पॅन्ट घातलेली नाही आणि कोट पण घातलेला नाही.
Но мужчине не холодно.
पण तो थंडीने गारठत नाही.
पण तो थंडीने गारठत नाही.
Это снеговик.
हा एक हिममानव आहे.
हा एक हिममानव आहे.